त्यामधले एक आहेत मरीची, मनापासून जे निर्माण झाले ते मरीची, मरीचीपासून निर्माण झालेले आहेत कश्यप, आणि कश्यप आणि आदितीपासून 12 पुत्र निर्माण झालेत, आणि 12 पुत्रामधला एक विवस्वान आहे, आणि विवस्वानपासून हे वैवस्वत म्हणून हे पुढे निर्माण झालेले आहेत. आणि ह्या विवस्वानाच्या दोन पत्न्या होत्या, त्या पत्न्यांचं नाव आहे संज्ञा आणि श्राद्ध, अशा दोन पत्न्या होत्या. सुरुवातीच्या काळामध्ये विवस्वानला पुत्रप्राप्ती नव्हती, आणि पुत्रप्राप्ती नसल्यामुळं तो त्यांचे पुरोहित वशिष्ठ मुनी असतात, आणि वशिष्ठ मुनींच्याकडे जाऊन ती याचना करतात की मला पुत्रप्राप्ती नाही, म्हणून मित्रवरुण नावाचा यज्ञ केला जातो. आणि या यज्ञामध्ये पती पत्नी बसलेले असतात, यामध्ये श्राद्ध आणि वैवस्वत म्हणू आणि श्राद्ध बसलेले असतात. आणि ह्या यज्ञामध्ये यांच्या वैवस्वत म्हणूनच इच्छा असते की पुत्र प्राप्ती करण्याची, परंतु श्राद्धांची काय पत्नीची इच्छा काय असते, पुत्री प्राप्त झाली पाहिजे. आणि ह्या दोन इच्छा घेऊन बसल्यानंतर आपण जेव्हा यज्ञ करतो तेव्हा आपल्यामध्ये पहिल्यांदा संकल्प केला जातो, आणि त्या संकल्पची पूर्ती होते कधी यज्ञ सापडले जाते. तसे हे मनू आणि हे श्राद्ध नावाची पत्नी हे यज्ञाच्या मध्ये बसलेले असतात, तर ह्यामध्ये दोघांच्या वेगवेगळ्या हे इच्छा असतात. आणि मग जेव्हा यज्ञातून प्रकरण झाल्यानंतर त्यांना स्त्री पुत्री निर्माण होते, आणि मग वैवस्वत म्हणून म्हणतात अरे मी तर इच्छा केली होती की मला पुत्र पाहिजे, परत कुठे जातात, वशिष्ठ मुनीकडे गेले जातात. आणि वशिष्ठ मुनीला गेल्यानंतर विचारल्यानंतर म्हणतात की काय केलं पाहिजे, तर वशिष्ठ मुनी विष्णूंची आराधना करतात आणि त्या पुत्रीला पुत्र बनवतात, त्यांचं नाव काय असतं, सुद्युम्न. आणि हा सुद्युम्न राजपुत्र बनतो, आणि मग भविष्यामध्ये काही काळानंतर तो एकदा जंगलामध्ये फिरण्यात गेलेला असतो, आणि सिंधू प्रदेशामध्ये गेलेला असतो, आणि प्रदेशात गेला त्या प्रदेशानंतर इलाव्रत नावाचा व्रत लागतो, आणि तिथं जेव्हा प्रवेश होतो हा सुद्युम्न स्त्री रूपामध्ये परिवर्तन होतो, आणि त्याचं नाव काय गेलं होतं, इला. आणि ही कथा दुसऱ्या अध्यायामध्ये आलेली आहे नव्या स्कंदाच्या, आणि काय वृत्तांत सांगितलेला आहे त्यांच्या सैनिक आणि सुद्युम्न राजा सुद्धा राजकुमार सुद्धा पुत्री बनतो किंवा स्त्री बनतो, आणि मग काही काळ तिथंच राहायला जातो, त्याला समजत नाही त्या प्रदेशातून कसं बाहेर पडायचं. आणि त्यावेळी काय होतो, बुध नावा असतो तो चंद्र त्याच्याशी मोहित होतो, आणि त्याच्याशी विवाह केला जातो इला नावाशिवाय, आणि त्यापासून पुरुर्वा रावा नावाचा राजा उत्पन्न होतो, आणि हा इथून पुढे चंद्रवंशाची वर्णन आहे. मग इथं वैवस्वत म्हणून या ह्याच्यावर संतुष्ट नसतात, पुन्हा काय करतात, तपस्या करतात, 100 वर्ष काय करतात, यमुनेच्या काठी जाऊन तपस्या करतात, आणि तपस्या केल्यानंतर त्यांना 10 पुत्र प्रदान होतात. ह्या 10 पुत्राचं वर्णन भागवत मध्ये इश्वाकू, नृग, शर्यती, दृष्ट, धुष्ट, करुषक, निरंशत, पृषब्ध, नभग आणि कवी, अशा हे 10 पुत्र नंतर प्राप्त होतात. प्रथम असुद्युम्न झालेला असता, नंतर हे 10 पुत्र प्राप्त होतात, आणि त्यामध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये वर्णन येतं की ह्या प्रत्येक पुत्राचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर प्रथम सुखदेव गोस्वामी पृषब्धचं वर्णन करतात, आणि हा पृषब्ध गुरु आश्रममध्ये असताना काय होतं, वशिष्ठ मुनीने त्यांना काय आज्ञा दिली असते, गायीची सेवा करण्याची. आणि गायीची सेवा करण्यासाठी आज्ञा दिल्यानंतर हे गायीची सेवा करण्यात तयार असतात. आणि एके दिवशी काय होतं की गायीची सेवा करत असताना त्याला एका रात्रीमध्ये काय होतं, त्याला वाटतं की एक वाघ गायीच्या कळपामध्ये शिरलेला आहे, आणि तो काय करतो, वाघाला मारण्यासाठी जातो, आणि अंधारात दिसत नाही, आणि त्यामध्ये काय होतं, गो हत्या होऊन जाते. आणि सकाळी उठल्यानंतर पाहतो तर काय, वाघाचा कान पडलेला असतो आणि गायीचा वध झालेला असतो. आणि वशिष्ठ मुनी त्यांना शाप देतात की तू काय होशील, शूद्र होशील. हा शाप दिल्यानंतर मग ते पृषब्ध जो पुत्र असतो तो काय करतो, तो शाप स्वीकारतो आणि श्वाप स्वीकारून काय करतो, वनामध्ये जातो, ब्रह्मचारी व्रताचं पालन करतो आणि वनामध्ये दावाग्नीद्वारे त्याचं काय होतं, मृत्यू होतो आणि तो भगवत प्राप्ती करतो. तर सांगितलं जातं की पृषभदला काय पुत्र झाले नाहीत. पुढं आहे नंतर छोटा पुत्र होता त्यांचा कवी. कवी पण लहानपणापासूनच भगवत प्रेमामध्ये किंवा भजनामध्ये रत होता आणि त्यांनी पण काय गृहस्थ आश्रममध्ये रुची नाही दाखवली, ते भजनामध्ये रत असल्यामुळं त्यांना पण पुत्र नाही झाली. तर तिसरा आहे करुष. करुष पासून करुष क्षत्रिय निर्माण झालेत. पुढला याचा होता दृष्ट. दृष्टपासून धाष्ट नावा क्षत्रिय निर्माण झालेत. पुढं आहे नृग. नृगचा पुत्र सुमती. सुमतीचा पुत्र भूत ज्योत्य. भूतज्योतचा पुत्र वसू. वसूचा पुत्र प्रतीक. प्रतीकचा पुत्र ओघवान आणि ओघवनच्या पुत्री झाली ओघवती आणि हिने सुदर्शनाशी विवाह केला. इथं पण वर्णन केलेलं आहे पाचव्या पुत्राचं. सहाव्या पुत्राचं वर्णन येतं नरिश्यंत पुत्र. नरिश्यंत पुत्रापासून चित्रसेन. चित्रसेनपासून वृक्ष. वृक्षपासून मिढवान. मिढवानपासून पूर्ण. पूर्णवयनपासून इंद्रसेन आणि इंद्रसेनपासून अग्निहोत्र. अग्निहोत्रपासून सत्यश्रवा. सत्यश्रवापासून उरुश्रवा आणि उरुश्रवापासून देवव्रत दत्त आणि देवदत्तापासून अग्निवेश. अग्निदेव निर्माण झालेले आहेत. सातवा पृष्ठ आहे दुष्ट. आणि दुष्टपासून नाभाग हा पुत्र झालेला आहे, त्याची वंशावर पुढं आहे. आठवा आहे शर्यती. शर्यतीपासून पण पुढं पुत्रप्राप्ती झालेली आहे. परंतु मी ते वर्णन करणार नाही आणि आजच्या अध्यायामध्ये शर्यतीच्या पुत्राचं नाही तर शर्यतीच्या पुत्रीचं वर्णन आहे. तर शर्यतीच्या पुत्रीचं नाव आहे सुकन्या. आणि ह्याचं हा अध्याय तिसरा आठव्या पुत्राच्या वर्णनापासून सुरुवात होते. आणि हा अध्यायामध्ये सांगितलं जातं की शर्यती आपल्या सैनिकासमवेत आपल्या पुत्रीला घेऊन फिरत फिरत असताना एकदा चवन मुनीच्या आश्रममध्ये येतात आणि चवन मुनीच्या आश्रममध्ये ते सर्व आनंद घेत असतात आणि मग इकडं तिकडं फळं तोडत असतात आणि मग सुकन्याच्या बरोबर मैत्रिणी पण असतात आणि सुकन्या पाहते की त्या आश्रममध्ये एक वारूळ आहे आणि वारूळ पाहते आणि ती काय करते, त्या वारूळामध्ये दोन ज्योती दीप्त करत असतात. आम ती जवळचाच एक काटा घेते आणि काट्याद्वारे काय करते, ध्वंस करते. आणि जेव्हा ध्वंस त्या द्वितीला ज्योतीला ध्वंस केला जातो, लगेच काय होतं, रक्त तिथून वाहू लागतं. आणि जेव्हा असं रक्त वाहू लागतं तेव्हा त्या प्रसंगामध्ये काय होतं, सर्व सैनिक आणि सगळे जे लोक तिथले असतात त्यांना मलमूत्र एकदम किंवा पोट जाम होऊन जातं असा प्रसंग निर्माण होतो. आणि ह्या प्रसंगामध्ये जेव्हा शर्यती राजा म्हणतो की कुणीतरी इथं चवन मुनीच्या आश्रममध्ये कुणीतरी अपराध केलेला आहे, कुणी केलेला आहे असा विचार करतो सर्वांना. आणि तेव्हा मग सुकन्या ही म्हणते की मी काय केले होते, दोन दीप्त ज्योती दिसत होत्या, मी काय केले होते, तिथं काटेचा प्रहार केला आणि त्यातून काय होतं, रक्तप्रवाह झाला. तेव्हा शर्यती राजाला समजतं. तेव्हा तो लगेच तो विनंती करतो चवन मुनीला की मला क्षमा करा, मी काय अपराध झाले असेल तर क्षमा करा. आणि तेव्हा लगेच चवन मुनी त्या वारुळातून प्रकट होतात, लगेच बाहेर येतात. आणि बाहेर आल्यानंतर शर्यती राजा त्यांना दंडवत प्रणाम करतात. आणि दंडवत प्रणाम केल्यानंतर ते म्हणतात की मला ह्या संकटातून काय करा, मुक्त करा. आणि मग चवन मुनी म्हणतात की तुला ह्या संकटातून मुक्त व्हायचं असेल तर ती तुझी कन्या आहे ती मला प्रदान कर. आणि मग शर्यती राजा म्हणतो अरे हे तर वृद्ध झालेले आहेत, आपली पुत्री एकतर जवान आहे, कसं मला संकोच असतो. तरी पण सुकन्या म्हणते की मी अपराध केलेला आहे, मी तयार आहे, कारण की माझ्यामुळे जर इतरांना जर त्रास व्हायचा कमी होत असेल मी काय होईल तयार आहे. आणि मग ही जी सुकन्या असते ती त्या आश्रममध्ये राहिले आणि शर्यती राजा तिथं सुकन्याला सोडून निघून जातात आणि चवन मुनी आणि यांचा विवाह होतो. आणि नंतर ह्या अवस्थेमध्ये पाहिलं गेलं की तरुण सुकन्या जरी असली तरी वृद्ध पतीचा कधीही सेवा करण्यासाठी पाठीमागं पडत पाहत नाही, ती तयार असते. आणि चवन मुनींची ते पूर्णपणे एक निष्ठेने सेवा करत असते. म्हणून तर इथं वर्णन भागवत मध्ये वर्णन येतं की सुकन्याने प्रामाणिकपणे चवन मुनीची सेवा केलेली आहे आणि चवन मुनी प्रसन्न होतात आणि मग भविष्यामध्ये त्यांच्या आश्रममध्ये अश्विनी कुमार येतात आणि अश्विनी कुमारचं यथोयोग्य स्वागत केलं जातं आणि स्वागत केल्यानंतर अश्विनी मुनी अश्विनी कुमार प्रसन्न होतात, तुम्हाला काय वरदान पाहिजे मागा. तेव्हा आजच्या श्लोकापासून सुरुवात होते की चवन मुनी म्हणाले की कृपया स्त्रींना प्रिय असणारे तारुण्य आणि सुंदर रूप मला काय करा, प्रदान करा. असं कोण म्हणतं? चवन मुनी म्हणतात. बोड म्हणतात की आणि प्रस्ताव मांडतात चवन मुनी म्हणतात की तुम्हाला अमृत भेटलं नाही, तुम्हाला काय करेन, मला जर तारुण्य भेटलं भविष्यामध्ये मी काय करेन तुम्हाला, तुमच्यासाठी भविष्यामध्ये वर्णन येणार आहे की तुमच्यासाठी यज्ञ करेन आणि तुम्हाला काय देईन, अमृताचा कलश देईन, एक अमृत कलश देईन. आणि काय करेन चवन मुनीचा मग देह पाहायला गेला तर वार्धक्यानं पूर्ण, इथं वर्णन येतं की पूर्ण वार्धक्यानं पूर्ण जीर्ण झाला होता, शरीरावरच्या धमन्या दिसत होत्या, केस पांढरे झाले होते, चालता पण येत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये अश्विनी कुमार काय करतात, चवन मुनीला धरतात आणि त्या कुंडामध्येच घेऊन जातात आणि कुंडामध्ये जेव्हा स्नान केलं जातं किंवा आंघोळ केली जाते तेव्हा लगेच बाहेर आल्यानंतर चवन मुनी आणि दोन अश्विनी एकदम तेजस्वी बनले जातात आणि हे तेजस्वी रूप पाहून सुकन्या पाहते तर ती अश्विनी कुमारांना याचना करते की म्हणते की मला आता माझा पती ओळखता येत नाही, तुम्ही काय करा, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, माझा पती मला परत द्या. तर ही आहे साध्वी स्त्रीचं पतिव्रताचं लक्षण आहे. कधीही एक पतिव्रता स्त्री कधीही परपुरुषाला पाहून आकर्षित होत नाही, ती आपल्या पतीला किती जरी कुरूप जरी असला तर पतीकडेच आकर्षण निर्माण असतं. हे साध्वी पतीचं पत्नीचं लक्षण आहे. तर आजचा हा प्रसंग आहे. तर भागवत मध्ये आणखी एक उदाहरण आहे कर्दम मुनी आणि देववती. कर्दम मुनी हे पण वनामध्ये तपस्या करत असतात आणि तेव्हा त्यांना लग्न करण्याची इच्छा असते आणि मग त्यांना देववती प्रदान केली जाते आणि देववती तरुण एका राजाची कन्या असते. तरी पण देववती कधीही पतीला कधी काम भावनेच्या वशी करते तर पतीच्या सेवेमध्ये तयार असते आणि हे सेवा भावना पाहून एक निष्ठता पाहून पती तिच्यावर संतुष्ट होतात. म्हणून पतिव्रता धर्माचं एकच पालन आहे की पतीच्या सेवेत संलग्न राहणं आणि हीच आहे पतिव्रताचा धर्म आहे. तर आणखी एक वर्णन येतं वेगवेगळ्या पुराणामध्ये ह्याच्यामध्ये वर्णन येतं की पतिव्रता स्त्रिया आहेत, त्यामध्ये मुख्य आहेत अनुसया आहे, द्रौपदी आहे, तिसरी आहे सती सावित्री आहे, चौथा आहे मंदोदरीला सुद्धा पतिव्रता स्त्री मानलं जातं आणि सुलोचना जी मेघनाथची पत्नी आहे तिला सुद्धा पतिव्रता मानलं जातं. आपण स्टोरी पाहणार आहोत. तर मेघनाथची पत्नी सुलोचना रामायणमध्ये वर्णन येतं की जेव्हा मेघनाथला मारलं जातं लक्ष्मणद्वारे आणि लक्ष्मणद्वारे मारल्यानंतर काय झालं तर मेघनाथ मृत्यूशय पडला होता आणि त्याचं शिर भगवंत प्रभू रामचंद्र म्हणतात त्यांचं शिर घेऊन परत कुठं या आपल्या आश्रममध्ये, कारण की त्याची पत्नी आहे ती पतिव्रता ती मागण्यासाठी येणार आहे भगवंतांना माहीत असतं. आणि मग लक्ष्मणला सांगितलं ते परत आणलं जातं शिर आणि मग काही काळानंतर जेव्हा शिर जेव्हा घेऊन आल्यानंतर त्यांचा जो हात असतो तो हात सुलोचनाच्या दरबारामध्ये पडला जातो आणि दरबारामध्ये जेव्हा पडला जातो सुलोचना वाटतं की अरे हा माझा पतीचा हात नाही, तरी पण ती म्हणते की मी जर पतिव्रता असेल तर हात मला सांग लिहून दे की माझा पती मृत्यू कुणाद्वारे मृत्यू झालेला आहे आणि ते हात लिहून देतो की मी लक्ष्मणपासून माझं शिर धड वेगळं झालेलं आहे. तर लक्ष्मण ते अनंत काळापासून उपाशी राहू शकतात, त्यांना वर होतं की 12 वर्ष न खाता पिता राहणार त्याच्याकडूनच मृत्यू होणार आहे. तो हात लिहून जातो लक्ष्मण तर काय अनंत शेष आहेत ते तर एक तो 12 वर्ष काय अनंत काळासाठी उपाशी राहू शकतात त्यांना काय गरज नाही असा तो हात लिहून देतो. आणि मग सुलोचनाला खरं वाटतं आणि मग सुलोचना काय करते रावणाकडे जाते आणि रावणाकडे जाऊन काय म्हणते की हे राजाधिराज तुम्ही काय करा, मला काय करा, माझ्या पतीचं धड आहे किंवा शिर परत द्या, कारण मी एक पतिव्रता स्त्री आहे, मला काय सती जायचं आहे. रावण अहंकारी असतो, तो रावणाकडे जाण्यासाठी तयार होत नाही, तर तो म्हणतो की मी तुला काय उद्याच काय करेन, राम आणि लक्ष्मणाचा काय धड आणून देईल तुला, परंतु शरीर आणण्यासाठी जाण्या शरणागत घेण्यासाठी तयार नसतो. मग मंदोदरी म्हणते की हा रावण अहंकारी आहे, तो शरणागत जाणार नाही, तूच जा, प्रभू रामचंद्र काय आहेत, करुणेचे अवतार आहेत, कधी तुला नाही म्हणणार. मग सुलोचना स्वतः एका पालखीतून जाते आणि मग सगळ्या वानरांना वाटतं की रावणाने परत सीतेला पाठवून दिलं का काय असं वाटतं. आणि जेव्हा सगळे पाहावं लागतात तेव्हा तर त्या ह्याच्यातून डोलीतून कोण उतरले, सुलोचना उतरली जाते आणि सुलोचना ही भगवंतांना प्रणाम करते आणि ते म्हणते की मला पतीचं धड पाहिजे. आणि ही धड मग भगवंत पुन्हा त्या स्त्रीला आदर करतात, म्हणून भगवंत सुद्धा एका पतिव्रता स्त्रीला आदर करतात. म्हणून भगवंत आपण पण कधीही एका पतिव्रता नारीचा अपमान करू नये, कारण की सर्वात मोठं हे होतं दुःख होतं. म्हणून कधीही आपण कुठल्याही पतिव्रता स्त्रीचा अवमान करू नये. आणि मग सुलोचना परत धड दिला जाणे, सुलोचना ही सती जाते हे रामायणमध्ये वर्णन येतं. पुढं आहे जमदाग्नीचे पत्नी रेणुका, ही सुद्धा पतिव्रतामध्ये वर्णन केलं जातं. आणि एकदा जमदाग्नी ऋषी आपल्या आश्रममध्ये असताना देवतांच्या सुद्धा पत्न्याला वाटतं की अरे ही इतकी पतिव्रता आहे आणि हिची परीक्षा घेऊ आपण. आणि मग काय होतं की एकदा रेणुका पाणी भगवंत यज्ञासाठी आहुतीसाठी जे जल आणण्यासाठी नदीवर गेलेले असताना देवतांच्या पत्न्या आणि देवलोक त्यामध्ये विहार करतात त्या पाण्यामध्ये आणि एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत असतात. आणि रेणुका ही असते पत्नी जमदाग्नीची पत्नी, हिच्या मनामध्ये थोडासा विचार येतो, अरे मी इतके वर्ष काय केलेलं आहे, जमदाग्नीची सेवा करत आहे, परंतु माझ्या पतीने कधी असं क्रिया कधी केल्या नाहीत माझ्याबरोबर, माझ्यावर कधी हास्य परिहास कधी केलेला नाही, असा थोडासा विचार मनामध्ये येतो. आणि जेव्हा असा विचार येतो तेव्हा जमदाग्नी ऋषींना समजतं की आपल्या पत्नीने काय केलेलं आहे, काहीतरी कुकर्म केलेलं. आणि त्या क्षणी परशुरामाला आज्ञा दिली जाते की तू काय कर, जा आणि आपल्या आईला काय वध कर. तर पाहू शकतो आपलं शास्त्र किती सूक्ष्म आहे, मनामध्ये विचार आल्यानंतर तिचा वध करण्याची आज्ञा दिली. तर पाहू शकतो कलियुगामध्ये आपण असा विचार केला तर किती स्त्रिया नाही हे होऊ शकतं. म्हणून पाहिलं गेलं सत्य त्रेता द्वापार आणि कली हे चार युग आहेत. आणि कलियुगामध्ये सर्वात जास्त आहे त्रास हा मनाद्वारे होत. भागरामायण सुद्धा काकभूषणी वर्णन करतात की सत्ययुगामध्ये सत्वगुण असतो, समता असते, विद्वान असतात आणि मन सदैव प्रसन्न असतं. सत्वगुणामध्ये सदैव प्रसन्न असतं ध्यानधारणा करण्यासाठी. दुसरं त्रेतायुगामध्ये काय असतं, सत्वगुण अधिक असतो, थोडा थोडा रजोगुण असतो आणि लोक काय कर्मामध्ये काय असतात, थोडं रुची दाखवतात. आणि ह्यामध्ये त्रेतायुगामध्ये सुखाची भरपूर समृद्धी असते. तर द्वापार युगामध्ये वर्णन येतं की रजोगुण भरपूर असतो, सत्वगुण थोडा थोडा असतो आणि तमोगुण पण अल्प प्रमाणात असतो. परंतु द्वापार युगामध्ये सांगितलं की हर्ष आणि शोक मनामध्ये असतो. परंतु कलियुगामध्ये काय आहे, भरपूर तमोगुण, तमोगुणानं बनलेलं हे शरीर आहे. आपल्याला वाटत असलं आपण सत्व तमोगुण आणि कलियुगातलं प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे तमो, म्हणून सगळ्यांना निद्रा आणि झोपणं आवडत असतं. म्हणून हे शरीर काय आहे तमोगुणाचं, तर कलियुगामध्ये आहे. म्हणून थोडा थोडा म्हणजे रजोगुण पण थोडा थोडा असतो, म्हणून कार्यशील असतात लोक. आणि सत्वगुणाचा तर प्रभावच नसतो कलियुगामध्ये, थोडासा कधीतरी किंचित येतो आणि साधकांना जर प्रगती केलं तर येऊ शकतो, परंतु प्रभावच नसतो असं कलियुगामध्ये सांगितलं. आणि कलियुगाचं मन हे कसं असं सदैव वैरी विरोध करत असतं, भांडण तंटे खून मारामाऱ्यामध्ये हे मन लागलेलं असतं, कलियुगाची लक्षण आहे. म्हणून रामायणमध्ये सुद्धा वर्णन आहे की कलियुगामधले जे मनाचे जे पाप असते त्याची गणना होत नाही, पापाची गणना होत नाही. म्हणून आपण असं नाही की मनाची गणना होत नाही म्हणून पापा मनाद्वारे पाप करत राहा, म्हणून आपण मनाद्वारे सुद्धा पाप करण्यासाठी सोडलं पाहिजे. म्हणून विद्वान व्यक्ती हे कलियुगाची लक्षणे जाणतात आणि काय करतात, हरिभक्तीमध्ये संलग्न होतात. म्हणून कधीही व्यक्तीनं पाप क्रियामध्ये मनामध्ये सुद्धा पापाची वासना नको डावो डोळा, त्यापेक्षा आंधळा बरे मी, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून वासना सुद्धा दाखवली नसली आणली पाहिजे. म्हणून रामायणमध्ये आणखी येते वर्णन की हीच पतिव्रता अनुसया सती महाराज सती देवीला वर्णन करते पतिव्रता स्त्रीचं कसं आचरण असतं. तर ती सांगते की प्रभू रामचंद्र आणि सीता महाराणी जेव्हा वनामध्ये असतात आणि अत्रिमुनी आणि अनुसयांच्या आश्रमामध्ये जातात तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात की तू पतिव्रता धर्माचं आचरण कुणाकडून शिकून घे, अनुसयाकडून शिकून घे. तर ती अनुसया वर्णन करते की हे राजकुमारी, माता पिता आई हे सर्व हितकारी आहेत, परंतु काय म्हणतात, थोड्या काळासाठी, थोड्या काळासाठी तुला सुख देतील, परंतु पती असा असतो आम्हा सुख देण्यासाठी त्याही असतो. ते म्हणून कधीही पतीनं पत्नीनं पतीला सोडू नये कधी आणि कधीही क्रोधित पण होऊ नये. तर अनुसया म्हणते की वृद्ध पती असेल, रोगी असेल, मूर्ख असेल, निर्धन असेल, आंधळा असेल, बहिरा असेल, क्रोधी असेल, असा प्रती जरी असेल कधीही पतीचा त्याग करू नये. जर पतीचा जर अशा त्याग करत असेल तर तिला अनादिकाळासाठी नरकवास करावा लागतो असे अनुसया सांगते. आणि म्हणून काया वाचा आणि मनाने काय केलं पाहिजे, पतीचं सेवा केली पाहिजे, हाच पतिव्रता धर्म आहे. म्हणून मनामध्ये कधीच परमपुरुषाचं चिंतन करू नये अशी ही अनुसया सांगते आणि आपलं जी वस्त्र असते ती सीता महाराणीला प्रदान करते आणि मग ती काय करते, निघून जाते. प्रभू रामचंद्र आणि सीता महाराणी आणि लक्ष्मण ते त्या आश्रमातून निघून जातात. तर पाहू शकतो पतिव्रताचं वर्णन रामायणमध्ये येतं, पुराणामध्ये येतं, भागवतमध्ये सुद्धा येतं, असे पतिव्रताचं धर्माचं पालन आहे. भागवतमध्ये किंवा प्रभू भगवंतांना भगवान श्रीकृष्णांना सुद्धा तुलसी महाराणी प्रिय आहे. का प्रिय आहे, कारण तुलसी महाराणींनी सुद्धा काय केलं होतं, पतिव्रता धर्माचं पालन केलं होतं. जालंधर हा पती होता, पतिव्रताचं धर्माचं पालन केलं होतं, म्हणून तुलसी महाराणी भगवंतांना प्रिय आहे. कच्चित तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिय. गोपी म्हणतात की कच्चित तुलसी कल्याणी, तू काय आहेस, गोविंदांना प्रिय आहेस. अशा गोविंद म्हणजे तुलसी महाराणीची गोपी सुद्धा काय करतात, आराधना करतात. म्हणून वर्णन येतं की पतिव्रता धर्माचं वर्णन हे भागवत इतर पुराणामध्ये सगळ्या पुराणामध्ये आणखी कुठेही सांगितलं होतं. तर स्त्रीनं हे आपल्या आराधने म्हणजे वेगवेगळ्या देवी आराधने म्हणजे आपली मन लावलं पाहिजे, तेव्हा स्त्री सुरक्षित राहते. म्हणून कलियुगामध्ये पाहिलं की एक म्हणलं जातं की देखते रे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया संसार, कितना बदल गया इंसान. म्हणजे एक गाणं आहे, सूरज ना बदला चांद ना बदला लेकिन मनुष्य इतना बदल गेला की लोकांना वाटतं की प्रगती केलेली आहे, परंतु प्रगती नाही, अधोगतीला गेलेला आहे व्यक्ती. मनाद्वारे काय होत आहे, असे फ्रस्ट्रेशन होत आहेत सगळे, मानसिक रोग न बनत आहेत. लोकांना वाटतं की अरे भगवान, आणि उलट काय करतात नास्तिक लोक, भगवंतांना ब्लेम करतात. म्हणजे काय, भगवंतांनी सगळं केलेलं, आपण सर्व करतो, करता करवी तर आपण असतो. आपल्याला वाटतं की प्रगती करत आहोत, आपण आध्यात्मिक प्रगती न करता आपल्याला वाटतं की आपण सगळं काय विमान बनवलेलं आहे किंवा वेगवेगळ्या फॅसिलिटी बनवलेल्या आहेत असं वाटत असतं, परंतु हे काय आहे, अधोगतीचं परिणाम आहे. आणि लोकांना वाटतं की लोक आजकालच्या लोक काय, लोकांना फॅशनेबल म्हणजे की केसावर सगळे लोकांचं फॅशनेबल आहे आणि आजकाल मुवी ह्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. म्हणून सांगितलं की जातं की आजकालचं लोकांचं मन का काय दूषित झालेलं आहे, कारण की ह्या मुवी पाहून आणि लोकांना जास्त असे कारण ह्या मुवीकडे असतं आणि कारण की त्यांना त्यातून प्रेरणा मिळत, अरे मला असं बनायचं आहे, असं बनायचं, ह्या हिरोकडे पाहिलं ते असं बनायचं असतं. म्हणून आदर्श हे आपल्या रामायण महाभारत भागवत म्हणून मिळतं. आपण कसं आपलं चिंतन आपलं मनन करण्यासाठी असं लोक, म्हणून आता मी ऐकलं दूरदर्शन रामायण आणि महाभारत पुन्हा चालू झालेलं आहे, कारण लोकांना पण कळतं की अरे आपलं हे खरं ध्येय आहे. आपण काय हे पिक्चर पाहून आपली मनोवृत्ती दुर्बळ झालेली आहे. म्हणून जर खरीच आध्यात्मिक मन जर पवित्र करायचं असेल, मनाला भगवंताच्या सेवेत जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत मन पवित्र होणार नाही. म्हणून भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये 27 नंबरच्या श्लोकामध्ये वर्णन येते की इच्छा द्वेष समुद्वेन द्वंद्व मोहेन भारता. व्यक्ती काय करतो, इच्छा करतो, द्वेष करतो आणि मग काय करतो, द्वंद्वामध्ये आणि मोहामध्ये पडतो आणि पुन्हा पुन्हा या मोहरपी संसारामध्ये त्याला यावं लागतं. म्हणून आपण ह्या भौतिक जेवढ्या भौतिक वस्तूंचा संग करू तेव्हा आपल्याला मोह आणि द्वंद्व हे निर्माण होणार आहे. म्हणून आपल्याला ह्या मोह आणि द्वंद्वातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंत 7.28 नंबरचा श्लोक सांगतात, एषात पंतगतम पापा जनाना पुण्यकर्माना ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मा धूढवता. भगवंत काय म्हणतात, जर यातून पाप क्रियेतून मुक्त व्हायचं असेल जनाना पुण्यकर्माना, पुण्यकर्म केलं पाहिजे. आचार्य म्हणतात पुण्यकर्म म्हणजे काय, श्रवण कीर्तन, भगवंतांच्या कथा कीर्तनाचं श्रवण कीर्तन केलं पाहिजे. प्रभुपादांनी ही संधी निर्माण केलेली आहे आपल्याला, पुण्यकर्म, दररोज भागवत श्रवण, दररोज हरिनामाचा जप, ह्यामुळे काय होतं आपल्याला पुण्य श्रवण होतं. म्हणून सुनवता स्वकथाम कृष्ण पुण्य श्रवणम कीर्तनम हृदयंतस्तु अभद्राणी विधोनोती स्रोत्सताम. भागवत म्हणतं की हृदयातील अनर्थ काढायचा असेल भगवंतांचं कथा कीर्तन केलं पाहिजे. नाहीतर काय, आपण भौतिक जगातीच जर आपण दोषाचं जर चिंतन करत राहू, लोकांना नुसतं ब्लेमच देतो. कलियुगच काय आहे, दोषाचंच मूळ आहे. कलेर दोष निधी राजा अस्ति एक महान गुण कीर्तनात देव कृष्णस्य मुक्त संग परमजित. आपण जर इतरांचं दोषाचं जर चिंतन करू, आपली पतिव्रताचं म्हणा, लोक म्हणा अशा स्त्रिया वागतात, असे पुरुष वागतात, असं जर चिंतन करत बसू तर आपण परिवर्तन करणार नाही. आपण जर कथा कीर्तनाचा रस वाढवू तर हे सगळं नष्ट होईल. नाहीतर काय होणार आहे, आपण नुसतं दुसऱ्यांना ब्लेम देत राहू, आपल्यामध्ये सुद्धा काय परिवर्तन होणार. म्हणून इच्छा द्वेष आपल्या जोपर्यंत आहेत, भौतिक इच्छा आहेत, इतरांचा द्वेष करतो. म्हणून हे मूळ पडदा आहे, दोन आहे इच्छा द्वेष. म्हणून सांगितलं जातं की आपल्याला एषातुंत गतम पाप जनाना पूर्ण कर्मणा ते द्वंद्व मोह निर्मुक्ता. आपल्याला जर द्वंद्व आणि मोहातून मुक्त व्हायचं असेल, भजन ते माम धूढवता. भगवंत म्हणतात की भजन काय कर तू, माझं कर आणि धूढवतानं कर. जर धूढवतानं जर करत नसेल तर भक्ती अव्याभिचारीने आहे. भक्ती ही काय व्याभिचारी नाही, तर म्हणजे एक निष्ठेने केली. जशी सतीव्रता असते, जशी पुरुष आपल्या पतीलाच मानते, तसेच आपण आपल्या भगवंतांना गुरूंना शरण जाऊन आपण काय केलं पाहिजे, आपलं जीवन कंठित केलं पाहिजे. जर मनामध्ये जर दूषित येत असेल तर आपण एकनिष्ठ राहू नाही शकत. म्हणून सांगितलं जातं की भजनामध्ये दृढता येण्यासाठी आपल्याला एकनिष्ठ केलं पाहिजे. आणि ही एकनिष्ठता कधी येते, तर सांगितलं जातं की एकनिष्ठता येण्यासाठी आपण छोट्या 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 गोष्टीमध्ये आपण पाहिलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण वैष्णवांच्या संघामध्ये राहत असताना आपण सत्यानेच बोलतो का, काय छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण थोडं थोडं खोटं बोलतो. जर आपण हे जर खोडत असेल तर आपलं काय होतं, आपला धर्म निघून जातो. दुसरं सत्य आपल्या जीवनामध्ये अधर्म येतं. किंवा दुसरं सांगितलं जातं की आपण कुणाच्यावर अन्याय, कुठलं चीट मुंगी असू दे जरूर अन्याय करून मारू नये. जरी झाल्या आता आपण साफसफाई वाढवली पाहिजे. अन्याय कुठल्याही जीवा, असं नाही की ते झालेत म्हणून त्यांना मारलं पाहिजे. अन्याय हा कुणावरही होऊ देऊ नये. आपण एक उच्च संवेदना, याला म्हणलं जातं की संवेदना वाढवली पाहिजे. तिसरं आहे की धार्मिक नियमाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. काटेकोरपणे पालन म्हणजे काय, तर सांगितलं जातं की आपल्या गुरु महाराजांनी आपल्याला नियम दिले, 4 नियमाचं पालन केलं पाहिजे आणि 16 माळाचं नियमित जप केला पाहिजे. हे धर्म आहे आपल्यासाठी. जर आपल्याला जर 4 नियमाचं पालन होत नसेल आपल्या जीवनामध्ये, तर आपल्यातून धर्म निघून जातो. मग आपल्याला धर्म मदत करणार नाही. म्हणून ह्या सांगितले सत्यानं. म्हणून लहान लहान मुलं असं सत्य बोलतात म्हणून त्यांचं मन निर्मळ असतं. जर आपण सुद्धा सत्य बोलू आपलं मन निर्मळ बनतं. हे आहे. दुसरं आहे कधी कधी होतं कठल्या पाहिजे, परंतु पश्चाताप ही भावना पाहिजे. आपण जेव्हा मोठा होतो तेव्हा खोटं बोलण्याची सवय लागते, परंतु आपण इथून पुढे तरी आपल्याला मनाला सत्य बोलण्याची सवय लावली पाहिजे. दुसरं आहे की कुठल्याही परिस्थिती विचलित आपण किंवा संवेदनशील असलं पाहिजे किंवा हे असलं पाहिजे, अन्याय करू नये. तिसरं आहे धर्म. तर याचं उदाहरण आहे कर्ण. कर्णाला वाटत असतं की मी धर्माने वागलं तर मला धर्म मदत करीन, तर शेवटच्या क्षणाला सुद्धा धर्माने मदत केली नाही. म्हणून आपल्याला वाटत असेल की मी अधर्माने वागेन आणि मला धर्म मदत करेन, कधीही होणार नाही. तसं जर आपल्या जीवनामध्ये धर्माने वागू तरच आपल्या बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला धर्म मदत करणार आहे. आपल्याला वाटत आपल्या बिकट परिस्थितीमध्ये आम्ही हे करतोय ते करतोय, परंतु बिकट परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते तेव्हा आपल्याला धर्मच हा मदत करतो. म्हणून प्रभुपाद म्हणतात की आपल्याला मुख्य आहे की आपल्याला हा जर टिकवायचे, एक निश्चितच जर टिकवायचे असेल तर दोन मुद्दे सांगतात प्रभुपाद 7:28. एक म्हणजे काय, श्रवण कीर्तन करा तुम्ही आणि महत्पाद सेवया करा. श्री श्री राधा गोविंद देव भगवान. दोन मुख्य गोष्टी आहेत. जर आपण यामध्ये रुची नाही प्राप्त केली तर पुन्हा पुन्हा या द्वंद्वरूपी मोहरूपी जगामध्ये आपल्याला यावं लागेल आणि पुन्हा पुन्हा या भौतिक जगामध्ये पडावं लागेल. म्हणून महत्वाचं आहे आपल्यामध्ये ही साधूची सेवा आणि श्रवण कीर्तनामध्ये रुची. मग साधूची सेवा ती पुस्तक वितरण असेल, मंदिरमध्ये डीटी वर्षिप असेल, कुठलीही ही सेवा गुरूंच्या प्रसन्नतेसाठी आणि ती साधूंची सेवा आहे. ह्याद्वारे काय होणार आहे, आपलं हृदय मार्जन होणार आहे. आपल्याला वाटत असेल आपण हे करू म्हणजे हृदय मार्जन होईल, ते करू नाही. आपल्याला जी प्रभुपादांनी आचार्यांनी जी घालून दिलेली सेवा ही आपल्या हृदय मार्जनासाठीच आहे आणि हरिनाम सुद्धा हृदय मार्जन. मग कोणत्या ना प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने हृदय शुद्धीकरण होईल आणि मग एक दिवस हृदय शुद्धीकरण झालं तर आपल्याला एक निष्ठेने गुरुची सेवा करता येईल. हरे कृष्णा 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 हरे हरे.